आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण विषयक उच्चस्तरीय बैठक. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात. भारत अमेरिकेदरम्यानची व्यापारासंदर्भातील चर्चा सकारात्मक असल्याचं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन. आंध्र प्रदेशमध्ये भिंत कोसळून 8 जणांचा तर कोलकात्यातील उपाहारगृहाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली. संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतरेस यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान जयशंकर यांनी काल ग्रीस, सायप्रस, पनामा, सोमालिया, स्लोवेनिया आणि गयाना या देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी पहलगाम हल्ल्यासंदर्भात दूरध्वनीवरून चर्चा केली. पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात भारताला पाठिंबा दर्शवल्याबद्दल या सर्व परराष्ट्रमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. भारतानं संयुक्त राष्ट्रांमध्ये पहलगाम हल्ल्याचा मुद्दा जोरकसपणे उपस्थित केला तसंच आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि पैसे पुरवत असल्याच्या पाकिस्तानच्या मंत्र्यांच्या वक्तव्याचाही दाखला दिला. सगळ्या जगानं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा कबुली जबाब ऐकल्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असून अस्थिरता पसरवत असल्याचं उघड झालं आहे असं संयुक्त राष्ट्रामधल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी म्हटलं आहे. जगभरातल्या नेत्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताला दिलेल्या पाठिंब्यासाठी तसंच या कठीण काळात भारतासोबत असल्याचं सांगितल्याबद्दल योजना पटेल यांनी सर्वांना धन्यवाद दिले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. त्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न असेल तर तो सोडवण्याचा, रोजगाराचा प्रश्न असल्यास त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये काश्मीर प्रदेशात येणाऱ्या सर्व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिर्दी यांनी आकाशवाणीला दिली. या भागात पर्यटकांची संख्या वाढत आहे. भारतातील नवोन्मेष क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खासगी गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशानं नवी दिल्लीत प्रथमच युगम परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातील तरुणांना स्वावलंबी बनवणाऱ्या कौशल्यांनी सक्षम करण्याचा आणि भारताला जागतिक नवोन्मेषाचं केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्याचा युगमचा उद्देश आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगम परिषदेत प्रतिपादन केलं. 21व्या शतकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशाच्या शिक्षण व्यवस्थेचं आधुनिकीकरण केंद्र सरकार करत आहे. नवीन शिक्षण धोरण देशात परिवर्तन घडवून आणत आहे असंही त्यांनी नमूद केलं. संशोधन क्षेत्राला बळकटी देण्यासाठीही सरकार कटिबद्ध असल्याचं मोदी म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे पुढचे सरन्यायाधीश असतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील महिन्याच्या 14 तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी दिली. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे पारंपरिक पद्धतीनं उघडल्यानंतर आजपासून चारधाम यात्रा सुरू होईल. मुखबा गावात 6 महिने हिवाळी वास्तव्यानंतर काल गंगादेवीची पालखी गंगोत्री धामसाठी रवाना करण्यात आली. आज पालखी यात्रा भैरवघाटीहून गंगोत्रीकडे निघेल जिथे मंदिराचे दरवाजे सकाळी 10:30 वाजता पारंपरिक प्रार्थना आणि वैदिक मंत्रोच्चारासह उघडले जातील अशी माहिती तीर्थपुरोहित राजेश सेमवाल यांनी दिली. तर यमुनेची पालखी आज सकाळी खरसाली इथल्या हिवाळी निवासस्थानातून यमुनोत्री धामसाठी रवाना होईल, जिथे मंदिराचे दरवाजे सकाळी 11:55 भाविकांसाठी उघडले जातील. केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडतील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी उघडतील. आकाशवाणीवरून या यात्रेची सुरुवाती संदर्भातील थेट प्रक्षेपण केलं जाईल. गंगोत्री धामच्या कपाटाच्या उद्घाटनाचं थेट प्रक्षेपण सकाळी 10 ते 11 या वेळेत, तर यमुनोत्री धामचं थेट प्रक्षेपण सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत उपलब्ध असेल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिकेदरम्यान आयात शुल्कासंदर्भातील बोलणी चांगल्या पातळीवर सुरू असून लवकरच व्यापार करार यशस्वी होईल अशी आशा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. ते काल मिशिगनमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत अमेरिकेसोबत व्यापार करार करणाऱ्या पहिल्या देशांपैकी एक असू शकतो अशी आशा अमेरिकेचे वित्तमंत्री स्कॉट बेसेंट यांनी व्यक्त केली होती. गेल्या फेब्रुवारीमध्ये भारत आणि अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर काम सुरू करण्यास सहमत झाले, त्यामुळे या वर्षाच्या अखेरीपर्यंत पहिला टप्पा पार करणं आणि 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवणं असा उद्देश आहे. कॅनडातील मध्यवर्ती निवडणुकीत पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या लिबरल पक्षानं वर्चस्व राखत बाजी मारली आहे. लिबरल पक्षाचं वर्चस्व संपुष्टात आणण्यात अपयशी ठरल्यानंतर विरोधी पक्षनेते पियरे पयोलिव्हो यांनी पराभव स्वीकारला. तथापि कॅनडामध्ये अजूनही मतांची मोजणी सुरू आहे. लिबरल पक्ष 168 जागांवर आघाडीवर आहे, तर बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 343 पैकी 172 जागा जिंकणं आवश्यक आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरच्या समोरील भागात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. भारतीय सैन्यानं जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलं अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम इथं सिंहाचल मंदिरात चंदनोत्सवादरम्यान आज सकाळी झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आणि 14 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज पहाटे जोरदार पावसामुळे मंदिरात उभारलेला मंडप भिंतीवर कोसळला आणि ही भिंत मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली. राष्ट्रीय आणि राज्य राखीव दलाची पथकं मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर करत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशचे गृहमंत्री आणि जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोलकात्यातील एका उपाहारगृहाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त डीडी न्यूज या वाहिनीनं दिलं आहे. पहिली दृकश्राव्य परिषद अर्थात वेव्स उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. 4 दिवस चालणाऱ्या या परिषदेत दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातील संधी याबाबत चर्चा होणार आहे. या शिखर परिषदेत 100 देशांमधून एकंदर 5,000 प्रतिनिधी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. मनोरंजन क्षेत्रातील स्टार्टअप्सना त्यांचे विचार आणि कार्यपद्धती जागतिक स्तरावरील मान्यवरांसमोर मांडण्याची, गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींशी जोडण्याची ही संधी आहे. अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, मोहनलाल, नागार्जुन, अक्षय कुमार आणि आमिर खान आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत वेव्ज कार्यक्रमाच्या तयारीची काल पाहणी केली. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळालं ही अभिमानाची बाब असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले. ओदिशा, आसाम आणि मेघालयमधील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दिल्लीच्या काही भागात तर हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, विदर्भ, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये येत्या 2 ते 3 दिवस वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम आणि पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघानं 14 धावांनी दिल्ली कॅपिटल्स संघाचा काल पराभव केला. 205 धावांचं लक्ष्य गाठताना दिल्ली कॅपिटल्स संघाला निर्धारित 20 षटकात 9 गडी बाद 190 धावाच करता आल्या. कालच्या सामन्यात सुनील नारायणला सामनावीर घोषित करण्यात आलं. आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा सामना पंजाब किंग्सशी संध्याकाळी 7:30 होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षणविषयक उच्चस्तरीय बैठक. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात. भारत अमेरिकेदरम्यानची व्यापारासंदर्भातील चर्चा सकारात्मक असल्याचं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं प्रतिपादन. आंध्र प्रदेशमध्ये भिंत कोसळून 8 जणांचा तर कोलकात्यातील उपाहारगृहाला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू. आणि देशाच्या काही भागात पाऊस तर काही भागात उष्णतेची लाट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.